पौलाचे तिताला पत्र, तिताला पत्र अध्याय एक। देवाचा सेवक व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल याचकडून देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासात त्यांना मदत करण्यासाठी मला पाठविण्यात आले। त्या लोकांना सत्याची ओळख करवून देण्यासाठी मला पाठविले व ते सत्य लोकांना देवाची सेवा कशी करायची हे दाखविते। तो विश्वास आणि ते ज्ञान अनंत काळच्या जीवनाच्या आमच्या आशेमुळे येते। काळाची सुरुवात होण्यापूर्वी देवाने त्या जीवनाचे अभिवचन आम्हाला दिले आणि देव खोटे बोलत नाही। देवाने आपल्या योग्य वेळी त्या जीवनाविषयीचा संदेश जगाला प्रगट केला। देवाने ते काम माझ्यावर सोपविले। त्या गोष्टीविषयी मी संदेश दिला कारण आमच्या तारणाऱ्या देवाने मला तसे करण्याची आज्ञा केली होती। विश्वासातील माझा खरा मुलगा तीत याला मी लिहित आहे। देव पिता व ख्रिस्त येशू आपला तारणारा, याचकडून तुला कृपा, दया व शांती असो। मी तुला क्रेत येथे सोडून या कारणासाठी आलो की जे अजून अपूर्ण राहिले होते ते तू व्यवस्थित करावीस व मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे प्रत्येक गावी वडील नेमावीत। ज्याच्यावर दुराचरणाचा दोष नसेल, ज्याला एकच पत्नी असेल, ज्याला मुले असून ती विश्वासणारी असतील, ज्याच्यावर स्वैर जीवन जगल्याचा आरोप नसेल, अशा प्रकारच्या व्यक्तीस नेमावे। कारण अध्यक्ष सर्वांगीण काळजीवाहक हा देवाचा कारभारी असल्यामुळे तो दोषी नसावा, तो उद्धट नसावा, त्याला लवकर राग येऊ नये, तो मद्यपान करणारा नसावा, तो भांडणाची आवड नसणारा, अप्रामाणिकपणे पैसे मिळवण्याची आवड नसणारा असावा, तर तो आदरातिथ्य करणारा, चांगुलपणावर प्रेम करणारा, शहाणा, नीतिमान, भक्तिशील व स्वतःवर संयम ठेवणारा असावा। विश्वसनीय संदेश जसा तो शिकविला गेला त्याला दृढ धरून राहावे, यासाठी की हितकारक शिक्षणाने लोकांना बोध करण्यास समर्थ असावे व जे विरोध करतात त्यांची चूक कौशल्याने त्यांना पटवून द्यावी। हे महत्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत, जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांना फसवितात। मी विशेष करून जे सुनता झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे। त्यांची तोंडे बंद केलीच पाहिजेत। ज्या गोष्टी शिकवू नयेत त्या ते शिकवित आहेत। ते हे यासाठी करीत आहेत की अयोग्य मार्गाने पैसे मिळवावेत। अशा रीतीने ते संपूर्ण घराण्याचा नाश करीत आहेत। त्यांच्यापैकीच एक क्रेतीय संदेष्टा भविष्यवादी स्वतःला म्हणाला, क्रेतीय नेहमीच खोटारडे आहेत, दुष्ट पशु आणि आळशी खादाड आहेत। हे वाक्य खरे आहे, म्हणून नेहमीच त्यांना कडक रीतीने धमकाव, यासाठी की त्यांनी विश्वासात खंबीर व्हावे। आणि यहुदी भाकड कथा व जे सत्य नाकारतात अशा लोकांच्या आज्ञांकडे लक्ष देऊ नये। शुद्ध असणाऱ्या सर्वांना सर्व गोष्टी शुद्ध आहेत, पण ज्यांचे विचार व विवेक भाव ही दोन्ही पापाने भ्रष्ट झाली आहेत व जे विश्वास ठेवित नाहीत त्यांना काहीच शुद्ध नाही। ते देवाला ओळखत असल्याचा दावा करतात, पण ते त्यांच्या कृत्यांनी देवाला ओळखल्याचे नाकारतात। ते अमंगळ व आज्ञा मोडणारे व कोणते चांगले कृत्य करण्यास लायक नसलेले असे त्यांचे त्यांनीच दाखवून दिले आहे।